कपारी झरे वाहती दुरून दिसतय दूध पडे हुई श्रावण महिन्यात काशी ढगा ढगातून नाचूया हुई श्रावण महिन्यात
सोची मध्ये सोच घालून अमृतात वेचूया हुई श्रावण महिन्यात
ओढ्याच पाणी जाऊन नदीला मिळतया ओढ्याच पाणी जाऊन नदीला मिळतया नदीला मिळतया न इथंच दोघांच जुळतया नदीला मिळतया न इथंच दोघांच जुळतया अग श्रावण महिन्यात फुलल्या कमळा भवती भुंग्याचा चावे पिंगा तुई श्रावण महिन्यात
तुझ्या भोवती लिली फिरते वासने श्रीरंगा तुई श्रावण महिन्यात धरती मातेला धरती मातेला नटून आशिक शिक्षा